हाय काका, नमस्कार. मी नुपूर जोशी बोलते आहे. हा माझा नंबर आहे. माझ्या आईशी तुम्ही बोलतात, पण हा माझा नंबर आहे. आणि तुम्ही आईला सांगितलं होतं की कॅलेंडर आणि पुस्तकं मी तुमची वाचलेत, तर त्याच्याबद्दल फीडबॅक द्यायला. तर मी सांगते, कॅलेंडर तर मस्तच आहे आणि माझ्या मित्रमैत्रिणींना पण मी तो दाखवला. म्हणजे मला कॉलेजमध्ये जे नवीन मित्र भेटले त्यांना पण मी तो दाखवला. त्यांना पण ते खूप म्हणजे आवडलं आहे कॉन्सेप्ट. त्यांचा पण फीडबॅक खूप छान छान आला की आम्हाला पण मिळू शकेल का वगैरे. तर आणि माझा पण फीडबॅक तोच आहे की मस्त आहे कॅलेंडर. आणि ती छोटी छोटी पुस्तकं आहेत त्याच्यातनं म्हणजे चित्र पण बघता येतं आणि माहिती पण मिळते लहान मुलांना की आता त्याच्यात म्हणजे मी जे काय पुस्तकं असले त्याच्या असं काय काय होतं की राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय झाड, राष्ट्रीय पक्षी वगैरे. तर मग ते आणि म्हणजे त्याचे नाव आणि त्याचं चित्र असं ते होतं, ते छान होतं. आणि तिची ब्रेलची आपली आयडिया आहे की जास्त लवकर ते डिंब बुजत नाही, तर ते पण छान आहे. म्हणजे तसंच ठेवा, म्हणजे त्याच्यात काही चेंजेस म्हणजे नको आहेत. आणि अजून काय मस्तच येते. मी दरवर्षी वाचते कॅलेंडर आणि मग मी कॅलेंडर पहिला हातात आलं की बघते माझा बर्थडे कुठल्या वाराला येतो आहे ते पहिलं मी तेच बघते. तर मग असं हे असतं, क्युरियॉसिटी असते की कॅलेंडर कधी येतं आणि आपण आपला बर्थडे कधी बघतो आहे. आणि मग त्याच्यात वेगवेगळे टॉपिक्स पण असतात. कधी कधी म्हणजे माझ्याकडे सगळ्यात पहिलं कॅलेंडर आलेलं त्याच्यात म्हणी होत्या मराठी, आणि तेव्हा मी शाळेतसुद्धा मराठी म्हणी शिकत होतो. तर ते एकदम असं म्हणजे मस्त वाटलं होतं. मग नंतर त्याच्यात म्हणजे वेगवेगळं काय काय येतं ते पण छान असतं, माहिती मिळते छान वाचायला.